एक मला या सगळ्या मांडणीतला खूप टोचणारा आणि महत्त्वाचा मुद्दा असा वाटला की तंत्रज्ञानच फक्त इन्व्हेंट होतं आहे आणि त्या मानानं बाकीचं काही इन्व्हेंट होत नाही आहे. सो याचा अजून एक मी असा अर्थ काढतो की प्लॅटफॉर्म ओ टी टी आला आणि काय चार प्रकार आले तरी कला मांडली जाणारी तीच आहे. मग आता नव्या जगाची कला कशी असेल आणि भविष्यात समजा काय तंत्राने ताब्यात घेतलं, तंत्र अजून आपल्या आजूबाजूला येत गेलं, तर त्यात कलेला व्हर्जिन आविष्कार म्हणतात ना सगळ्यात, तर त्या कलेचं काय होईल भविष्य?
मला असं वाटतं की परत तेच आहे की फक्त तंत्रज्ञान विकसित होते किंवा इन्व्हेंट होते अशातला बाकी इतर ठिकाणी पण इन्व्हेन्शन चालू असणार, त्याला आताचं जे मार्केट हा जो बाजार आहे ना तो त्याला जागाच देत नाही. ते जर आणलं म्हणजे आता माझ्यासारखा माणूस जर असं म्हणला की अहो फॉलोअर बिलोअर होऊ नका हो आणि करू नये प्रेमाने सांगतोय मी तुम्हाला,
बरोबर,
ह्याच्यात माझा कवडीचा फायदा नाही. मी जर उद्या युट्यूबवर काय टाकला व्हिडिओ तर बघू नका फॉर दॅट मॅटर, म्हणजे माझं स्तोम माजवणारं काही जे असेल ते बघू नका असं मला म्हणायचं अशा अर्थाने. तुमचं जे असेल तुम्हाला जे समजून घेण्याच्या संबंधाने जे पाहिजे ते तुम्ही सगळं वापरा. बहरहाल कमिंग बॅक टू द पॉइंट की या
नवी कला
इन्व्हेन्शन्स नाही नवी कलाकडे येऊ आपण, इन्व्हेन्शन्स ही सगळीकडे होत आहेत ती बाजार विकू देत नाही म्हणून ह्यांनी ती बाजूला ठेवली असं माझं मत आहे.
म्हणजे घडतात कुठेतरी पण ते अंधारात आहेत.
अर्थात जसं माझ्यासारखा एक क्षीण कोणीतरी माणूस काहीतरी टपकन एक टिंब टाकतो ठेवतो तसं कुठे कुठे जगाच्या कोपऱ्यामध्ये नाना ठिकाणी काहीतरी तर घडतच असेल त्याबद्दल मी खूप आशावादी आहे कारण अजून निसर्ग आहे सिम्पल है ना, अजूनही ऋतू आहेत का होईना त्यांचे नियमन हे बदललं असलं तरी अजून ऋतू आहेत अजूनही वारा वाहतो या पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि मला अजूनही त्याबद्दल त्यामुळे कारण निसर्ग कुतूहलाचा कारखानदार आहे हो, तो कुतूहल घालतो आणि तो कुतूहल इतकं ते प्रेमात पाडणार असतं पॅशननेट करणार असतं है ना, बेतहाशा असं त्याच्या आगोशमध्ये जाऊन विसरून जावं वेडं व्हावं याच्यातनं शोध लागतात आणि त्यामुळे ह्या पद्धतीचा प्रेमाचा व्यवहार चालू आहे ना कुठे कुठे, फक्त बाजार त्याला येऊ देत नाही. बाजारात प्रेम नसतं, बाजारात कुठलं आले प्रेम, त्यामुळे सगळे अर्थवेत्ते शहाणे संपादक सगळेजण सगळं आम्हाला सांगत राहणार की सगळ्याची मुळं अहो अर्थात आहेत वगैरे असं सगळे सांगणार. पण माझी जोपर्यंत विनम्रपणे प्रश्न विचारण्याची ताकद मी हरवत नाही तोपर्यंत माझा निदान एक अर्थाचा तुकडा माझ्यापाशी तयार होईल आणि याच्यामधनं ह्या अर्थाच्या तुकड्यामधनं उद्याची कला जर व्हायचीच असेल तर ती होईल तयार. कारण आत्ता तुम्ही समजून घ्या की सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर इतिहासाचं खूप सध्या हे चालू आहे की नाही, जातात ते मागे मागचेच सिनेमाचे हक्क बिक्क घेतात पुन्हा ते करतात आयदर किंवा मग इतिहासातल्या गोष्टी काढतात आणि त्याला आजचं तंत्रज्ञान जोडतात. इतकं विरूप ठिगळ म्हणजे आमच्या गोधड्या सुद्धा सुंदर असतात इतकी विरूप ठिगळ लावतो आम्ही है की नाही. एका आमच्या शिलेदाराची मावळ्याची काहीतरी इतिहासातली समजा एक कहाणी आहे छोटी, त्याला आम्ही आजचं तंत्रज्ञान जोडलं आणि ते पाखरासारखे उडायला काय लागले वगैरे वगैरे, हे म्हणजे हा विपर्यास आहे आणि ते आम्हाला अपरूपाचं वाटायला लागलं. तर ही ह्या अर्थाची ही विरूप विजोड फॅन्टसी जी तयार करतो आहोत आम्ही आणि ती वास्तव म्हणून स्वीकारतो आहोत त्याला इतिहास म्हणून कधी कधी विकतो आहोत, म्हणजे जणू आता अशा पद्धतीची माणसं मागच होती तर आमचा काय राहत झाला काय, मग आम्ही शून्याकडे चाललो नाही का आणि त्या अर्थानं आम्ही चाललोच आहोत. मग हे तुम्ही जर सांगत असाल तर ही नवी कला हीच ती, हे समजून घ्या. शेवटी काय आहे की प्रत्येक वेळा लेखक जे बोलतो अथवा लिहितो ह्याची पूर्ण म्हणजे त्यातल्या गर्भित अर्थाची पूर्ण जाणीव आणि समजूत त्याच्या ठाई असतेच असं नाही.
पण ह्या सगळ्या काय म्हणू आपण त्याला की समुद्र मंथनात चांगलं काय सापडलं की जे बाबा आधी नव्हतं आणि हे मला मिळालं तर या गेल्या सगळ्या सगळ्याच्या असं काही आहेत का चार गोष्टी
हे मिळालं काय अनेक चांगलं खूप मला तर चांगलं जास्त दिसतं. पण मला असं वाटतं चांगलं हे आहे की नवीन पिढीमध्ये अगदी लहान म्हणजे जगभराच्या संदर्भात बोलतोय असं पुण्याच्या ह्याच्या नाही की मला ते ग्रेटानी ते जे करणं त्या ग्रेटा थुनबर्ग नावाच्या लहान चिमुरडीनी तो ते जे करणं ते एक्सप्रेशन असं म्हणजे थक्क करून जाणारं असं वाटलं. म्हणजे नवा मायकल अँजेलो जणू जन्माला आला अशा अर्थाचं मला ते गणित वाटतं. की मी भूमिती बदलू पाहतो, मी नवीन मिती शोधू पाहतो, अशा पद्धतीचं ते आहे. की मी लहान आहे म्हणजे काय, मला आला ना भाऊ विचार, मला हे हंबक हे मूर्ख वाटतंय ना हे सगळं, तुमचा जो चाललाय तो माझ्या आईबापा सगळंच सगळ्यांचा व्यवहार वाटतोय आणि त्यात तेवढी निर्भयता पण माझ्यात आहे ऑलरेडी. मला क्लेशातनं याच्यातनं जीवनानुभवातनं जायची गरज नाही निर्भय व्हाय करता. मी आहेच निर्भय आत्ता आणि ते मी बोलतो. ह्या पद्धतीची एक निर्भयता ही काही नव्या म्हणजे नव्या पिढीकडे अनेक ठिकाणी दिसते, जो एक मोठा काउंटर आहे आणि हा इतका मोठा पॅराडॉक्स पण आहे. एका बाजूने सगळं भयग्रस्त असं असताना येस काही तुम्हाला उदाहरणं अशी वेगवेगळी दिसतील की जे एरवी व्यक्ती काय व्यक्ती समूह सुद्धा बोलला नसता ते राष्ट्र बोलत आहेत, है की नाही. म्हणजे आत्ता मध्ये फ्रान्स सरकारने ज्या काही गोष्टी केल्या, विशिष्ट धर्माबद्दल काहीतरी बोलले, है की नाही. आता हे एरवी कल्पनेच्या बाहेरच होत. आता आम्ही वेगळ्या समजुतींकडे चाललो आहोत, नेमकं सत्य सांगा. आता वाज झाला संभ्रम, संभ्रम विकून भरपूर झालं, आता आम्ही सत्य विकू पाहतो. आणि त्याकरता मग आमच्या पाणी फाउंडेशन सारख्या चळवळी इथे आकाराला येत आहेत. तिथे जी माणसं स्वतः म्हणजे काय म्हणूया वास्तवामध्ये घाम गाळून खड्डा तयार करतायत, त्याची शास्त्रीय वगैरे काय जे असतील त्या विवाद ते जाऊ द्या. माझ्या मते माणसाला अवेअर करणं या भूमीबद्दल, या अस्तित्वाबद्दल, या असमंताबद्दल, या गोष्टी निकडीनं व्हायला लागलेल्या आहेत. त्याची निकड तयार झाली आणि व्हायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं फार चांगलं वाटलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वपुत्रालाच पर्यावरणाचं खातं दिलं, कारण त्यानं तिथं परफॉर्म करावं असं एक बाप म्हणून मला वाटणारच ना.
बरोबर.
आणि त्यामुळे ते पण काळजी घेतील त्या खात्याची, असा त्यातला एक जो महत्वाचा अर्थ आहे. तिथे मला फार बरं वाटलं की बाबा महत्व दिलंय त्याला आणि ते द्यायला पाहिजे, सगळ्यांनी दिलं पाहिजे. आणि आता इथून आता काही 40-50 देशांनी तर आणीबाणी, पर्यावरणीय आणीबाणी जाहीर केली आहे एका परीने. आणि मग ही करायची वेळ येत होती. तोपर्यंत इतर सगळे लोक म्हणजे जे व्यावसायिक आणि अमुक ठमुक अजूनही कित्येक लोक म्हणजे मुंबईतला मी समजा एक चाकरमानी आहे आणि मला किंवा मी एक आपला नट आहे बाबा किडूक मिडूक आणि मी राहतो गोरेगावला त्या सगळ्या बसपुरीत आणि मी मला जायचं आहे कुठंतरी रोजचं इकडे जा तिकडे जा तिकडे जा. आणि तेव्हा मला सातत्याने वाटतं काही ते जाऊ द्या मरू द्या, ते मेट्रो बांधा, तो फ्लायओव्हर का नाही झाला अजून, तो व्हायला पाहिजे, तिकडून इकडे टाका, ते हे करा, हे रस्ते करा, सुख सुविधा आणि सुखोपभोग याच्या पलीकडे काहीतरी. तू गेलास कशाला मरायला तिथे, हो की नाही. किंवा अहो कोकणातनं आमचा नाणेघाट चढून व्यापारी देशावर यायचे किंवा देशावरचे व्यापारी नाणेघाटातनं उतरून चालत खाली जायचे, होय की नाही. आता तुला जर तिकडे जाऊन माल विकायचा असेल अथवा तिकडचा माल इकडे आणून यायचा असेल तर जो काही खडतरपणा आहे तो जीवनाचा भाग होता, ते समजून घेतलं पाहिजे, है की नाही. याकरता म्हणून ते सुकर 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 किती सुकर कराल, त्यातली डिग्री ऑफ डिफिकल्टीज जर तुम्ही काढून टाकणार असाल तर माझ्या हाताशी जगणंच राहत नाही, है की नाही. इतकं सुकर होऊन टाकलं माझं जगणं तर मी जगतो म्हणजे काय करतो, नाही मग मला फक्त वेळ घालवावा लागतो. त्याची साधनं तुम्ही तयार केली आहेत, ती तुम्ही मला देता, मला जर फावला वेळ मला मिळाला तर जगण्याचं एखादं काम करूया असं तुम्ही विचारा. एक सगळीकडे तो सवाल जवाब करत फिरतात ना ते काय म्हणतात त्याला ते हे सर्वे सर्वे
सर्वे
तसं सर्वे करा बघा
ग्राउंड
काय काय म्हणलात जगणं असं लोक म्हणतील कदाचित, आय डोंट नो. पण तशी तसा मला प्रश्न पडतो की ह्याच्यात जगणं कुठे आहे बाबा या सगळ्यामध्ये, काय केल्यानं ते होईल. तर मला त्या गावात गेल्याने ते खड्डे केल्याने तेव्हा वाटलं होतं मला की अरे यार हे जगणं आहे, हे काहीतरी आहे, हे माझ्या परेच आहे, यातनं मला ना कपरदिका मिळते आहे ना मला काय म्हणजे ना मला पैसा पाहिजे ना प्रसिद्धी पाहिजे, या दोन्हीला शांतपणे नाकारलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या नकारात्मक कदाचित काहीतरी सापडेल.
आपण खूप वेगवेगळ्या मुद्द्यांना बोलतोय, पण शेवटच्या टप्प्याकडे येताना हा एक प्रश्न आम्ही सगळ्यांना विचारणार आहे. तुम्हाला खरं तर पहिल्यांदा विचारतोय की तुमच्या काय अपेक्षा आहेत या दशकातून? एवढे सगळे प्रश्न आहेत, एवढ्या सगळ्या शक्यता आहेत, आपण आत्ताच इतक्या शक्यताची मांडणी या आपल्या नजरेपुढं केली या स्टुडिओमध्ये, तर यातनं काय घडावं अशी तुमची इच्छा आहे की बाबा पुढच्या कालावधीत हे 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 घडावं बाबा?
माणसाला निरपेक्ष प्रेम करता यावं ही अपेक्षा आहे. बोला, आता ही अपेक्षा म्हणलं की पुन्हा एक व्यत्यास तयार होतो, एक विरोधाभास तयार होतो. मला असं वाटतं आम्ही विरोधाभासाच्या एका परमोच्च टोकावरती जगतो आहोत. इट्स अ एपिटम ऑफ पॅराडॉक्स असा सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे असं मला वाटतं, आणि त्याच्यामध्ये आम्ही जगतो आहोत. त्याचा एक कैफ आहे आम्हाला, पूर्ण विरोधार्थी सतत आमचं एक मेकॅनाइज मुवमेंट आहे. हे वर असेल तेव्हा हात हात खालीच पाहिजे. सो दॅट अँड दॅट्स हाऊ वी आर बॅलन्सिंग दिस वर्ल्ड. बट हावेवर मला समजून घेतलं, आपल्याला समजून घेतलं पाहिजे की समतोलाबद्दल निसर्गाची फार वेगळी कल्पना आहे. त्याला ती विवेक बुद्धीच अपेक्षित आहे. हा, ते सहजीवन अपेक्षित आहे वेगळं. हा, काय तुमच्या वेदातल्या ऋचांमध्ये सांगितल्यासारखं आणि इतरही. तर माणसाला ते गवसलं नाही असं नाही, माणसाला गवसलं आहे, माणूस ते हरवतो तसं ते आत्ताचं आहे. त्यामुळे मला इथून पुढे अपेक्षा फार काही नाही. मला फक्त एवढंच आहे की मला निरपेक्षपणे प्रेम करता यावं, मला माझा मीचा लोप करता यावा. मला नकोच तुमच्याकडनं काही, ॲब्सोल्यूट काही नको, तरी माझं मात्र तुमच्यावर प्रेम असेल. अशा पद्धतीचा तुकोबा इथे परत तयार व्हावा की जो वृक्षवल्यांना पण माझं म्हणत होता वगैरे वगैरे, हे कसं करता येत होतं? आता काय होतं की वृक्षवल्यांना मी म्हणण्यामागे पण मी मोठा करण्याचा एक दिसून येतो, ही जी गंमत तयार झाली. तर तसं न होता मी संपुष्टातच जाऊ दे आणि मला माझ्या ठाई ते प्रेम उगवू दे असं म्हटलं मग तर त्याला खरं निरपेक्ष म्हणूया. परंतु ही आस आहे, व्यक्ती म्हणून आहे, आणि ही प्रत्येक व्यक्ती ठाई उमलावी असं वाटतं. ते मूर्ख असेल किंवा चुकीचं असेल त्याच्याबद्दल अट्टहास नाही किंवा अहमयिका नाही. हे कुठलं स्टेटमेंट नाही की जे मी आय वॉन्टेड टू मेक आणि असं काही नाही, हे माझं चिंतन आहे. तुम्ही विचारलं सहजपणाने, गप्पा मारल्यासारखं तुम्हाला सांगितलं, दॅट्स अबाउट इट.
सो खरं तर हा मुलाखतीचा परमोच्च बिंदू आहे, पण तरी मला शेवटच्या प्रश्नातला उपप्रश्न आत्ता सुचतोय आणि खरं तर मगासपासून डोक्यात होता. माझ्या मनातली क्युरिओसिटी आहे की एक कुठला तरी मध्यपूर्व आशियातला युवाल नोवा हरारी येतो, लिहितो, तो काय अमेरिकेत नाही किंवा असा जागतिक काय नाही आणि भविष्याचा ठाव घेतो. चार चार पुस्तकं, हजार हजार शब्द, हजार हजार पानांची लिहून जगाला वेड करतो, असं भविष्याचं ठाव घेणारं मराठीत भविष्यात कोणतीही कलाकृती, लिखाण, सिनेमा, नाटक, ओ टी टी, वेब सिरीज काही घडेल का?
घडेल का?
हां,
एक तर मराठी माणसाला आपला माल जगात विकायची आसच नाही, पहिली गोष्ट. तुम्ही पाश्चात्य जगाची ही जी तुलना करताना ती अत्यंत मूर्ख तुलना आहे असं मला वाटतं. की त्याची काय हरारीची एवढी पुस्तकं विकली गेली काय? अहो ते पाश्चात्य जग जाणतं कसं विकायचं आणि काय करायचं आणि काय नाही. त्याच्यापेक्षा अनेक चांगल्या अर्थानं सकस आणि सखोल विचार करणारी लोक तुम्ही जर शोधलीत तर आमच्या कदाचित एखादा धनगर सुद्धा सापडेल. हे समजून घ्या हो तुम्ही, म्हणजे म्हणून मी त्याला कमी करतोय किंवा तुलना करतोय असा अशातला भाग नाही. माझं असं म्हणणं आहे की बाजार जे विकतो आणि त्याच्या विक्री संख्येच्या एक हे देत, काय म्हणतात त्याला,
उदाहरण किंवा
हा किंवा त्याचा नाही, फार चांगला शब्द आहे त्याला, म्हणजे त्याचा दाखला देत. हा, दाखला नव्हे, अजून चांगला मला शब्द म्हणायचा होता पण जाऊ दे. त्याचा दाखला देत तुम्ही मला सांगता काय? तत्वज्ञानाची कुठली तुम्ही भलावण करता विक्री संख्येच्या आकड्यावरनं? म्हणजे ते हे गमतीचं नाही का? मला तर असं वाटतं की सत्य होणार काहीतरी हे कधीतरी नंतरच माणसाला गवसलेलं आहे. त्या त्या वेळेस त्या त्या क्षणी सेलिब्रेट झालेलं, अत्यंत उत्सवी अशा पद्धतीने स्वीकारलं गेलेलं ना साहित्य फार जोरकस ठरलं अथवा काही ते. आणि आजचा तर काळ असाच आहे की पटकन प्रदीप्त व्हायतन विझून जायचं, घुस,
लॉंग टर्म बॅटिंगच नाही.
हा, नाहीच आहे आमच्यामध्ये टिकून राहण्याचं दमसास दमखम उरलेला नाही. आता आम्ही निर्मितीक्षम त्यामुळे उरलेलो नाही असं ते एकंदरीत वाटतं मला. पण तरी देखील मगाशी जसं म्हणलं तसं छुपेपणाने जे प्रयत्न सतत जिकडे अजून जो थोडा निसर्ग उरला आहे अजून तिथं माणसं चांगलं काहीतरी गोष्टी घडवत आहेत, छोट्या गावात घडवत आहेत, अलिप्त आहेत एकदम ह्या सगळ्या तुमच्या व्यवहारापासून, या चकाचौंधपासून, त्या सगळ्या माणसांचं मला आकर्षण आहे, अपरूप आहे, कौतुक आहे. शहरी झगमगाटात काही होईल अशातली मला बिलकुलच कल्पना नाही. कारण मी आम्ही शहरांचे कोंडवाडे काय तुम्ही म्हणाल ते कचरा कुंड्या असे काहीतरी करून ठेवले. मी आय इमॅजिन की एखादी समजा काय बाबा असेल एखादी पक्षीण ती इकडून तिकडे जाताना काय युरोपातनं इकडे आली बाबा आमच्या भिगवणला चालली आहे, तर जाता जाता समजा ती पुण्याच्या इथं जरा थांबली दोन क्षण विसावा एका पर्वतीच्या किंवा पर्वती पण नाहीच सिंहगडाच्या समजा एखाद्या झाडा माथ्यावर बसली आणि तिथून तिच्या पिल्लं पण बघते आणि ती ते पिल्लू काय म्हणत असेल, अगं आई काय हे किती म्हणजे घाण नाही का असं म्हणत असेल. म्हणजे उदाहरणार्थ की धारा नदी धरा धारा यांना आम्ही कसं वागवलंय समजून घ्या. तुम्ही दशकाची वगैरे गोष्ट करत होता, फक्त 10 वर्ष घ्या आणि त्याच्यामध्ये आम्ही मुठेवर केलेले अत्याचार शहरातल्या या आणि तसं त्या त्या शहरातल्या लोकांनी याच्यावर एक सगळ्यांकडनं निबंध लिहून घ्यावा. प्रत्येकाने स्वतःची बुद्धी लावून लिहावा की मी माझ्या नदीवर किती बलात्कार केले शहरातले असं लिहून काढावं. मग तुमच्या लक्षात येईल की मी काळजीच नाही केलेली मुळात है की नाही. आणि तेच गोष्ट मग ती जाऊन घरातल्या स्त्रीबद्दल पण आहे बाहेरच्या स्त्रीबद्दल पण आहे. मला फक्त उपभोग घ्यायचा आहे. माझ्यातला हा पुरुष जो आहे तो जास्तीत जास्त काय म्हणूया अकरा विकरा हिंस्त्र होत चाललेला आहे आणि स्त्रीमध्येही ते पुरुष तत्वच होत चाललेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथे काही असं कमी आहे अशातला भाग नाही
पण आपल्या नजरेआड कुठेतरी अभ्युदयाची आशा आहे.
मला वाटतं ते आपल्याला म्हणजे परत परत आपल्या हातातच नाही होते ते नसतं. हा ते तो समजून घेतो ते निसर्ग जो काही आहे तो त्याचा त्याचा बॅलन्स. तो काही वेळा ही 5 वेळा पृथ्वी मनुष्य जमात नष्ट झाली होती म्हणतात. कोणी पाहिलंय
बरोबर
कोणाला माहिती म्हणजे ते सांगतील पुरावे त्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मी त्यात पडत नाही. माझी समजूत मी लहानपणी असतानाच पाहिलेलं झाड आणि आताचं झाड आजूबाजूची झाडं या सगळ्यामधून माझी समजूत काय लागते तर त्याच्यापाशी ती ताकद आहे टू बॅलन्स इट आउट. स्थिती उत्पत्ती लयाचं चा समतोल सांभाळण्याचं इंगित त्याचं त्याला ठाऊक आहे कारण ते त्याचं डिझाईन आहे.
राईट.
सो ही लेट हिम कंट्रोल
निसर्ग स्वतःला
लेट हिम कंट्रोल हाउएव्हर आय विल डेफिनेटली वुड लाईक टू बी कॉम्प्लिमेंटरी.
वा
मला त्याला त्याचा म्हणजे काय म्हणूया त्याला काय म्हणतात त्याला त्याची स्वरसात करायला मला जास्त आवडेल रुचेल असं मला वाटतं. कारण माझ्यातलं लयतत्व हे खूप प्रखर होत चाललेलं आहे आणि ते म्हणजे त्याला काही त्याचा मला खूप त्रास होतोय. त्यानं माझाही दुभंग विभंग काय म्हणतात त्याला हे होतोच आहे तुकडे तुकडे माझेही त्या ह्याच्यासारखे 100 तुकडे शिशुपाल ना त्यासारखे इतिहासात जायला पाहिजे रे म्हणजे तरी थोडं गर्दी वाढते. तर असं काहीतरी त्यामुळे अभ्युदय वगैरे हे कशाला माणसानं हे करावं. माणसाची मुळात मामलत ती किती नाही का. अहो माणूस माणसा व्यतिरिक्त सृष्टीची कल्पनाच तुम्ही करवत नाही. तुम्हाला तुमचे पर्स्पेक्टिव्ह बघा ना. तुम्ही पाहता कसे सृष्टीकडे का नाही पाहत असे त्या चिमणीच्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा इतर कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी त्या गव्याच्या पर्स्पेक्टिव्हनी पहावर शहर मग तुम्हाला कळेल किती अंगावर आलं त्याच्या. त्याचा अगोदरच मृत्यू झाला त्याच्या काळजात मोठी धडकी भरली ते तुम्ही मागं पळालात वगैरे हे तुमचं तुम्ही शेखी मिरवायसाठी केलेलं कर्तृत्व. तो मेला अगोदरच एकापर्यंत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला सह अस्तित्व इथे जगवता येत नाही. तुमच्या आसऱ्याला आलेला शिबीरराजाच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या इतिहासात जाऊन तुमच्यात मांसखंड काढून देणं तर सोडा. तुम्हाला ते आलेलं पाखरू सुद्धा दिसत नाही. तर कमिंग बॅक टू दॅट पॉईंट की नदी ज्या ठिकाणी जीवन आहे म्हणून तिथे वस्ती केली माणसांनी इतिहासात परत जाऊन समजून घ्यायचं. त्या नदीला सगळीकडे करप्ट केलेलं आहे. तिचा भ्रष्ट उपभोग घेतलेला आहे. आणि तरी आमच्या शहरातल्या लोकांना किती लोकांना जाण आहे तुम्ही म्हणून मी म्हणलं तुम्हाला विचारा लोकांना. मला स्वतःला जाण नाही. मला स्वतःला काही आजपर्यंत वाटलेलं नव्हतं की आमच्या शहरात एक नदी आहे बुवा. की काय बुवा इथं नदी सुधारण्यासाठी काही गट काम करतायत करतायत याची माहिती नाही का तुम्हाला. माहिती आहे का नाही बघ गेलात आपणहून स्वतःहून कधीतरी असा मी मला स्वतःला प्रश्न विचारतो. माझी स्वतःची निर्भत्सना करतो त्याबद्दल. ह्याच्यातनंच मला मग कुठेतरी कोणाच्या तरी पाशी जाऊन बसता येतं, समजून घेता येतं आणि मीचा लोप करता येतो. मग तिथे अपेक्षा राहत नाही. तुम काय काम करतो विनायक? बा चल, हा हे बरं आहे बाबा, चल मी तुझ्यापाशी येतो. कारण मला सातत्याने माझ्यातल्या मीचा, माझ्यातल्या ह्या हिंस्र पुरुषाचा त्रास होतो आहे. आणि मला तू काय म्हणतात त्याला, आम्ही वळूमध्ये ते होतं की थोडा विनोद म्हणून की आम्ही तो वळू सिनेमा करत होतो पहिल्यांदाच आणि तो वळू सांभाळायला एक आमचे एक असेच मित्र झाले नंतर, पण ते असे गृहस्थ होते तर त्यांना बैल सांभाळण्याचा कुठलाच अनुभव नव्हता, कुठलाच नव्हता. पण त्यांनी नाही करू ना आपण असं म्हणून बैल आणला सांगलीहून. तो त्यांच्या ओळखीदेखीचा नाही, परिचयाचा नाही, पण तरी समाव तो देवच होता एका परीने. देव म्हणजे तो खरंच त्याच्यात काहीतरी एक गंमत होती, शांत असायचं. तर सांगायचं कारण म्हणजे हे दोघं जण ज्याला जे सांभाळणारे होते ते स्थूल होते आणि त्यांना जाम कंटाळा असायचा. आणि उमेशला असं माळावरनं दूर लांब डोंगरावर चढून तिथे शॉट घ्यायचा वगैरे. तर तो सांगायचा मग की आता हां आता त्याला राजा त्याचं नाव बैलाचं त्या ते राजाला तिथे न्या. तर यांना ते चढ बीड बघून यांनाच दम लागायचा आणि त्यामुळे ते उमेशपाशी त्यांची मात्रा चालायची नाही म्हणून ते माझ्यापाशी यायचे आणि मला म्हणायचे नाही नाही गिरीश सर वो वाबल हो जायगा. वाबल म्हणजे वाव आणि ते वा वाबल पण नाही म्हणायचे वावल वावल हो जायगा वावल नाही नाही वो वावल हो जायगा. उगाच आता बैलाला असं चढणं वगैरे किरकोळ असतं. नाही नाही वावल हो जायगा म्हणायचे. तर तसा मी वावल होतोय या माझ्यातल्या जे मी म्हणलं की पुरुष तत्व काय तुम्ही म्हणाल ते माझ्यातल्या या हिंसेनी विकृतीच्या प्रकोपाने मला आणि त्यामुळे मला प्रेम पण नाही करता येत, मला प्रकृतीकडे जाता नाही येत. कारण मला माझ्या नदीबद्दल माझ्या स्त्रीबद्दल प्रेमच नाही माझ्या मनात. ही फार शोकांत अवस्था आहे, शोकात्म अवस्था आहे. आणि याचा काहीतरी साकल्याने विचार करून मी आस ठेवून आहे, मात्र कुतूहल माझ्या मनामध्ये आहे आणि मला नायक व्हायची आस नाही. त्यामुळे कोणीतरी नायक होऊन इथे काहीतरी नवं लिहील घडवेल फॉर शुअर. मग तो हरारी असेल का अजून कोण असेल.
येस,
आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट.
आपण सगळेच बघतो वाट तशी. तुमचे खूप खूप आभार. थिंकबँकच्या प्रवासात खूप मुलाखती होत राहतात पण एक मुलाखतकार म्हणून ज्याला समाधान वाटतं अशी ही मुलाखत झाली असं मी आत्ता ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा सुद्धा नक्की सांगेन. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिलात आणि खूप मुळापासून खूप वेगवेगळ्या विषयांवरती बोलता आलं त्याबद्दल थिंकबँककडून दशकवेदकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
धन्यवाद. मी माझ्या समारोपाच्या भाषणात एवढं म्हणू इच्छितो की एक छोटं काय म्हणूया निवेदन ह्याला जोडू इच्छितो की हा माझा काही अभ्यास प्रदर्शित केलेला नाही, हे माझं मुक्त उत्स्फूर्त बोलणं आहे. जसं तू म्हणलास तसं मीही कुठली तयारी केलेली नाही आणि अनेक अनेक कंगोरे सत्याचे माझ्यापासून दूरच आहेत. त्यामुळे मला काही सत्य आकलन झालं अशातला भाग नाही. मी माझी आत्ताची या घडीची समजूत बोललो बस. Yes. एवढाच त्याचा अर्थ.
थँक्यू. थँक्यू.